93.5 रेड एफएम वर 9:23 मिनिट्स मॉर्निंग नंबर 1 मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आपल्या संपूर्ण नावाबद्दल आपण बोलतो आहोत. आज आपलं अण्णाव, स्वतःचं नाव आणि वडिलांचं नाव, मुलींसाठी लग्न झाल्यानंतर अण्णाव, स्वतःचं नाव आणि आपल्या आहोजींचं नाव. डेफिनेटली प्रत्येक मुलीला आहोजींचं नाव लावण्यात गर्व असतो, बट कुछ केसेस अलग होती है. बऱ्याचदा काही वाद असतील, काही गोष्टी घडल्या असतील आयुष्यामध्ये, तर प्रॉब्लेम्स येतात. आता ही गोष्ट आपण एक्सप्लेन करू शकत नाही आहे फार चांगल्या पद्धतीनं. पण महाराष्ट्रामध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट, महिलांसाठी एक प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे की बाबा रे, ही तुमची इच्छा असेल की तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव लावायचं आहे की तुमच्या आहोजींचं नाव लावायचं आहे. सेम केसमध्ये लहान मुलांना सुद्धा या गोष्टीची परवानगी देण्यात येणार आहे की लहान मुलांना, म्हणजे मुलांना सुद्धा ही परवानगी देण्यात येणार आहे की तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव लावायचं आहे किंवा तुमच्या आईचं नाव लावायचं आहे. तुम्ही कुणाचंही नाव लावू शकतात. प्रचंड अप्रिशिएट करावं अशी ही गोष्ट आणि एक छानसा इनिशिएटिव्ह डेफिनेटली. एकूणच तुमचं काय मत आहे या इनिशिएटिव्ह बद्दल जरा शेअर करताय तुम्ही. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम वर बेबी को बेस पसंद है फ्रॉम सुलतान. एन्जॉय, बजाते राहो.